வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய ஏ ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹலாஹல மோஹ சாந்தயே. குண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு சுவாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய 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 ரகுவீர சுந்தர. நிராசீஹி யத சித்தாத்மா த்யக்தஹ சர்வ பரிக்ரஹஹ ஷரீரம் கேவலம் கர்ம குர்வன்னாப்னோதி கில்மிஷம். யத்ருச்சா லாப சந்துஷ்டோ த்வந்த்வாதீதோ விமத்சரஹ சமசித்தாவ சித்தௌச க்ருத்வாபி ந நிபத்யதே கதசங்கஸ்ய முக்தஸ்ய ஜ்ஞானாவஸ்தித சேதஸஹ யஜ்ஞாயாஹ ஆசரத கர்ம சமக்ரம் ப்ரவீலியதே. 21, 22 அணி 23 அவே அசே தீன் ஸ்லோக மீ எக்தம் உச்சாரலே. மாக்சவேல ஜாலேல ஸ்லோக ஹோதா த்யக்த்வா கர்ம ஃபலா சங்கம் நித்ய த்ருப்தோ நிராஶ்ரயஹ கர்மண்யபி ப்ரவ்ருத்தோபி நைவ கிஞ்சித் கரோதி ஸஹ. ज्ञानपूर्वक म्हणजे ज्ञान झाल्यामुळे, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ज्ञान म्हणजे स्वरूप विषयक ज्ञान, ज्ञान म्हणजे मी कोण हे समजणं, ज्ञान याचा अर्थ मी देह मन बुद्धी नाही हे समजणं, ज्ञान याचा अर्थ देह मन बुद्धीच्या बुडाशी देह मन बुद्धीच्या अधिष्ठानभूत असणार असं अविनाशी चैतन्य मात्र एकमेवा द्वितीय जाणीवरूप तत्व लक्षात येणं. ज्ञान याचा अर्थ देह किंवा देह संघात आणि आपण हे एकमेकांपासून वेगळे आहोत असं स्पष्ट लक्षात येणं, याला ज्ञान असं म्हणतात. अशा प्रकारच्या ज्ञानामुळे ज्याची कर्म ही करूनही न केल्यासारखी झाली, त्यामुळे एक प्रकारे कर्म केली तरी देखील संन्यासासारखी स्थिती प्राप्त झाली, त्याला ज्ञान कर्म संन्यास असं म्हटलं. आत्मविषयक ज्ञान प्राप्त झाल्यामुळे, आपण कोण हे समजल्यामुळे, ज्याची कर्म नाहीशी झाली, ज्याच्या कर्मांचा संन्यास झाला असं त्याला मनतः वाटलं, अंतःकरणापासून वाटलं असा त्याचा बोध झाला, या स्थितीचं वर्णन भगवंत करत आहेत. या अध्यायाचं नाव देखील ज्ञान कर्म संन्यास योग असं आहे आणि त्याचा हा अर्थ आहे. आपण अव्यय आहोत, अज आहोत आणि अकर्ता आहोत असं आपल्याविषयी, स्वरूपाविषयी, आपल्या अस्तित्वाविषयी ज्याला पूर्णपणाने समजलं, त्याच्या हातून कर्म उदंड घडतात तरी देखील मी काही करतो अशा प्रकारचा त्याचा भाव किंवा बोध नसतो. हे देहाची कर्म आहेत आणि देहाकडून चाललेली आहेत अशा प्रकारचा त्याचा भाव असतो अथवा बोध असतो. भगवंतांनी स्वतःच्या चरित्राचा दाखला देऊन मी देखील अशाच प्रकारे वर्तन करणार आहे असं या अध्यायामध्ये सांगितलं. मी या स्थितीत राहूनच जन्म घेतो. अजहा अपि सन अव्ययात्मा भूतानाम ईश्वरोपि सन मी अव्यय आहे, अजय आहे आणि सर्व भूतमात्रांचा महान ईश्वर आहे आणि मी जन्म घेतो, माझ्या प्रकृतीला स्वाधीन करून मी जन्म घेतो आणि जन्म घेतल्यानंतर जे जे काही करतो तस्य कर्तारम अपि माम विद्धि अकर्तारम अव्ययम, मी त्याचा कर्ता असतो एका परीने पण मी अकर्ता आहे आणि अव्यय आहे असंच तू जाण, मी तर तसं जाणतोच पण माझ्या संबंधित तूही तसं जाण। माझे दिव्य जन्म आणि दिव्य कर्म अशा रीतीने जो जाणतो तो देह टाकल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही, तोही मुक्त होऊन जातो। जसा मी नेहमीचाच मुक्त तसा तोही देह टाकल्यानंतर मुक्त होतो, तो परत जन्माला येत नाही। या स्थितीचं वर्णन करताना देह मन बुद्धी कर्म करत असताना देखील आपण अकर्ता आहोत, आपण काहीही कर्म करत नाही, आपण नैष्कर्म्य आत्मबोधावर आहोत अशी कर्मणी अकर्म ही संकल्पना भगवंतांनी सांगितली। या कल्पनेत स्थिर झाला, या स्थितीमध्ये जो राहिला तो आपल्या अकर्मणी आत्मदशेच्या अधिष्ठानावरच सर्व कर्म चाललेली आहेत असं पूर्णपणाने समजतो। म्हणून कर्मामध्ये अकर्म जो पाहतो आणि अकर्मामध्ये जो कर्म पाहतो तो बुद्धिमान, तो युक्त, त्यांनी सर्व कर्म उत्तम रीतीने यथासांग पार पाडले। कृत्स्न कर्म कृत, अशा प्रकारे या ज्ञान कर्म संन्यास ज्यांनी प्राप्त केला अशा महात्म्याची आंतरिक दशा भगवंतांनी वर्णन करून सांगितली। या दशेचा अधिक खुलासा करताना आलेले हे सगळे श्लोक आहेत। अशा पुरुषाचे जे सर्व समारंभ आहेत म्हणजे कर्म, ते कामानी विवर्जित, कामनेनी विवर्जित, यस्य सर्वे समारंभ हा काम विवर्जित, हा संकल्प विवर्जित, हा काम संकल्प वर्जित, हा त्याच्यामध्ये कोणतीही कामना नसते। कामना जिथून उत्पन्न होते त्याच्याही आत तो असतो, असं असल्यामुळं कामना इंद्रियांच्या ठिकाणी निर्माण होते, इंद्रियांच्या कितीतरी आत तो असतो। मनाच्या ठिकाणी कामना निर्माण होते तो मनाच्या पेक्षा वेगळा असतो। मन देखील नाहीसं झाल्यानंतर असणारी जी स्थिती आत्मस्थिती ती त्यांनी प्राप्त केलेली असते। अशा रीतीने एक प्रकारचा ज्ञानाग्नी त्याच्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात करतो आणि या ज्ञानाग्नीनी सर्व कर्म केलेली कर्म जणू दग्ध होऊन जातात। एरवी कर्म दग्ध होत नाहीत, आपली जी कर्म आहेत ती दग्ध होत नाहीत। वासनांची मुळं त्या कर्मांमध्ये, वासनांची बीज त्या कर्मांमध्ये लपलेली असतात आणि एका बीजापासून वृक्ष, त्या वृक्षापासून अब्जावधी बीज, त्या बीजापासून परत वृक्ष, या न्यायाने एखादं जंगल देखील तयार व्हायला काही अवकाश लागणार नाही। अशा पद्धतीने मूळ संकल्प किंवा मूळ बीज हेच नसल्यामुळं ज्ञानरूपी अग्नीमध्ये जशी बीज भाजून घ्यावीत आणि ती परत न अंकुरावीत तशा प्रकारे त्याची जी कर्म आहेत ती कर्म परत आकाराला येत नाहीत, त्या कर्मातून परत कर्म निर्माण होत नाहीत। त्याला भगवंतांनी ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी असं म्हटलेलं आहे। अग्नीमध्ये बीज दग्ध व्हावीत तसं कर्माचं जे बीज आहे ते म्हणजे संकल्प आणि कामना, याच दग्ध होऊन गेल्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात ना, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. ती वासनात जर दग्ध झाली तर परत जन्म नाही. जन्म नाही रे आणिक तुका म्हणे हेची भाक, असं त्याच्या बाबत घडायला सुरुवात होते. त्याच्या कर्मांमध्ये वासना नसल्यामुळं देह मन बुद्धी फळ भोगून रिकामी होते आणि तो अलिप्तच राहतो. फळ ही स्वीकारावी लागतात पण देह मन बुद्धीला स्वीकारावी लागतात आणि ती देह मन बुद्धी मी नाही अशा प्रकारचा पक्का बोध त्याचा निर्माण होतो. ज्ञानी पुरुष अशा प्रकारे ज्ञानाग्नीनी ज्याची कर्म दग्ध झालेली आहेत त्याला पंडित असं म्हणतात, शुद्ध बुद्धीचा पुरुष असं म्हणतात. आणि मग हे चार श्लोक आले. या चार श्लोकांचा जो शेवट आहे 20, 21, 22, 23 तो पाहण्यासारखा आहे. एकाचा शेवट असा आहे की कर्मण्यभि प्रवृत्तोपी नैव किंचित करोति सहा. कर्मामध्ये अत्यंत प्रवृत्ती असताना देखील, कर्मामध्ये अत्यंत प्रवृत्त झालेला दिसताना देखील नैव किंचित करोति सहा, तो काहीही करत नाही. त्यांनी काही केलं तो कर्म करतो असं त्याच्या संबंधी होत नाही. अजून एक श्लोक आहे त्याचा शेवट असा आहे, कुर्वन न आपनोती किल्बिषम, तो करतो पण दोषाला प्राप्त होत नाही, पापाला प्राप्त होत नाही. तो काही करतच नाही कर्मामध्ये प्रवृत्त असताना देखील. तो करतो पण पापाला प्राप्त होत नाही अथवा दोषांना प्राप्त होत नाही. पुढच्या श्लोकात ते म्हणतात की कृत्वाती न निबध्यते, तो करतो पण तो बांधला जात नाही. आणि त्याच्या पुढच्या श्लोकात ते म्हणतात की त्याची जी कर्म आहेत ती कर्म यज्ञाय आचरत, यज्ञ प्रित्यर्थ कर्म आपण करतो अशा प्रकारच्या भावनेनी केलेली त्याची कर्म समग्रम प्रविलीयते, समग्र विलीन होऊन जातात, नाहीशी होऊन जातात. खरं म्हणजे मनुष्याच्या बुद्धीला ज्याच्या संबंधी अत्यंत उत्सुकता आहे की असं कसं होत असेल, ही काय स्थिती असेल, असं सांगणारे फार मोठे मोठे श्लोक असे ओळींनी चार श्लोक भगवंतांनी एका मागोमाग एक सांगितले. तो काहीही करत नाही कर्मामध्ये प्रवृत्ती असताना देखील. याचं कारण त्यांनी कर्मफलाच्या संघाचा त्याग केलेला असतो. कर्मफळाच्या संघाबरोबर तो नसतोच. आपण कर्माबरोबर असतो आणि कर्मफळाच्या संघाबरोबर असतो, म्हणजे मनात असलेली कर्मफळाबद्दलची उत्सुकता, प्रत्यक्ष फलप्राप्ती आणि फलप्राप्ती झाल्यानंतर मिळणारं सुख किंवा दुःख, हा सगळा कर्मफल संघ आहे. याच्या जीवनामध्ये यांनी कर्मफलाच्या संघापासून मुक्तीच मिळवलेली असते, त्यांनी ती टाकूनच दिलेली असतात. कर्मफलाचा संघ टाकण्यासाठी त्यांनी अनेक काही गुण मिळवण्याची गरज आहे. कारण कर्मफलाचा संघ आकर्षक अशा करता वाटतो की आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अपूर्णता जाणवते, त्यामुळे फळामुळे नेहमी पूर्णता येईल असं वाटत राहत. विशिष्ट गोष्ट मला मिळाली म्हणजे मी पूर्ण होईल असं वाटत राहत. आणि याकरताच मनुष्य जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत कोणत्या ना कोणत्या तरी फळाच्या मागे असतो की ते मिळालं म्हणजे मग माझं झालं असं त्याला वाटत राहतं. आणि ते मिळाल्यावर त्याच्या पुढचं काहीतरी ठेवलेलं असतं, पण जे ठेवलेलं असतं त्याचा तो त्यावेळेला विचार करत नाही, त्याच्या जवळचं जे फळ असतं त्याचा तो विचार करतो. व्यावहारिक जीवन जगण्यासाठी म्हणून किंवा लौकिक जीवन जगण्यासाठी म्हणून जी ही अल्प फळं आहेत ती अल्प फळं अगदीच निरुपयोगी नाहीयेत. जसं तुम्ही विद्या शिकता आहात तर तुम्ही विद्यावान होणं हे अल्प फळ म्हणायचं का? तुम्ही परीक्षा पास होणं, उत्तीर्ण होणं हे अल्प फळ म्हणायचं का? म्हणायचं. पण ते झाल्यानंतर मग तुम्हाला नोकरीची अपेक्षा राहते. नोकरीची अपेक्षा ही नोकरी लागेपर्यंतच, नोकरी लागल्यानंतर ते अल्प फळच असतं, ते संपून जातं. मग तिथल्या बढतीची अपेक्षा सुरू होते. शिवाय जीवनाच्या काही स्थिरतेची अपेक्षा सुरू होते. विवाहाची अपेक्षा सुरू होते, घराची अपेक्षा सुरू होते. मग त्या गोष्टी पूर्ण होतात. त्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर तिथंच संपत नाही. त्याच्यानंतर मग आपल्याला संतती असावी अशी इच्छा निर्माण होते. मग ती चांगली शिकावीत अशी इच्छा निर्माण होते. ही जी अल्प फळ आहेत, तर पुढे काहीतरी प्राप्तव्य आहे याकरता माणसाचं जीवन असं वेगाने निघून जातं की बस. आणि लौकिक जीवनाकरता हे निरुपयोगी नाहीये. भगवंत कोणत्या संन्यासाची गोष्ट सांगत नाहीयेत. ज्ञान कर्म संन्यास असं भगवंतांना सांगायचंय. या शब्दावरून तर अर्जुनाचा गैरसमज झाला. पाचव्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला, एकदा तू कर्म कर म्हणतोस, एकदा कर्माचा संन्यास कर म्हणतोस, अशी पाचव्या अध्यायाची सुरुवात झाली. हे सगळं कर असं भगवंत म्हणतात, पण मी काही करतो अशी भावना ठेवू नको असं सांगतात. याच्यासाठी कर्मफलाचा त्याग आपल्या जीवनात अवतरण्यासाठी कोणत्या अजून गोष्टींची आवश्यकता आहे, ती म्हणजे नित्य तृप्तः निराश्रयः. आता ही एक जीवन पद्धती आली. कर्मफळाचा त्याग करायचा आहे, मनतः त्याग करायचा आहे, पण करायचं मात्र आहे. फळ हे नेहमी आकर्षक वाटणार आणि आकर्षक वाटून आपण ते फळ प्राप्त केल्यावर त्याच्या पुढचं फळ अशा प्रकारच्या चक्रात अडकणार आणि मृत्यू जवळ येईपर्यंत हे तंत्र चालू राहणार, हे उघड आहे. तर भगवंत असं म्हणतात की कर्मफलाचा संग, कर्मफलाचं ध्यान किंवा कर्मफलच मिळाल्याखेरीज मला माझं काही खरं नाही असं वाटणं, संग जेव्हा जडतो तेव्हा ती वस्तू फार कमनीय वाटायला लागते, सुंदर वाटायला लागते. विषयाचा संग जडतो तेव्हा भगवंत म्हणतात की ध्यायतो विषयान पुसः संगाहतेषु उपजायते. विषयाच्या ध्यानानी विषय फार सुंदर वाटायला लागतो, मनोहर वाटायला लागतो, कधी भोगेन अशी इच्छा निर्माण होते, त्याला संग असं म्हणतात. आणि कर्मफलाच्या संघाबद्दल देखील तसंच आहे. भगवंत असं म्हणतात की ही सगळी लौकिक कर्म करत असताना आणि उद्दिष्ट प्राप्त करण्याचं जीवन जगत असताना नित्य तृप्त राहा. आपण आपल्या ठिकाणी काही अपूर्णता आहे म्हणून आपल्याला अशी सगळी अल्प फळं हवी आहेत अशी मुळातच भावना ठेवू नकोस. मी काय म्हणतोय ते समजते का? ही जी नित्यतृप्तता आहे ही नित्यतृप्तता आणि अतृप्ती नित्य अतृप्तता फळाच्या मागे लागल्यामुळं जणू आपलं कुठं समाधानच होत नाही. त्याच्याऐवजी तू नेहमीच तृप्त राहा म्हणजे फळाचा त्याग आपोआप घडेल असं भगवंत सांगतात. अपूर्णतेच्या चिंतनामुळं फळाच्या मागं मनुष्य जातो पण मी पूर्णच आहे मी नित्य तृप्त आहे तृप्त काम आहे परिपूर्ण आहे आणि आपली पूर्णता आपली नित्य तृप्तता ही जाणून घेणं हा त्याच्यासाठी मार्ग आहे. आपल्याला काहीही कमी नाही तसंच इंद्रियांच्या मनाच्या अथवा बुद्धीच्या आणि इंद्रिय मन बुद्धीच्या संसारामुळं संसारावर अवलंबून असलेली अपूर्णता मी अपूर्णता मानणारच नाही. याचं कारण इंद्रिय मन बुद्धी ही माझी साधन आहेत मी त्यांच्यापेक्षा अत्यंत वेगळा आहे आणि मुळातच मी तृप्तच आहे. अशा प्रकारची जीवन प्रणाली स्वीकारायला भगवंत सांगतात. याला ज्ञान असं भगवंत म्हणतात. ज्ञान ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं असं जे म्हणतात तर हे ज्ञानाचं स्वरूप आहे. अशा प्रकारे जो नित्य तृप्त राहतो स्थितप्रज्ञ लक्षणामध्ये देखील आत्मनी एव आत्मनहा तुष्टहा असे शब्द आहेत सगळीकडे एकसारखं सांगितलेलं आहे. आपल्या आत्म्यामध्येच आत्मनी एव आत्मनहा आपण स्वतः जो तुष्ट होऊन राहतो संतुष्ट होऊन राहतो तो स्थितप्रज्ञ तसा हा नित्यतृप्त नित्य तृप्तते मूळ केवळ सर्व प्रकारची कर्म आचरत असताना देखील तो फळाचा त्याग करू शकतो आणि म्हणून नैव किंचित करोति सहा मग तो काही कर्म ही करतो असं म्हणता येत नाही असं भगवंत म्हणतात. अजून एक भगवंतांनी अपेक्षा व्यक्त केली कर्मफळाचा त्याग करण्यासाठी म्हणून ती म्हणजे निराश्रयः. बाराव्या अध्यायामध्ये अनिकेतः असं एक वर्णन आलेलं आहे भक्ताच कुठच आश्रय न धरणं. आणि इथं असलेला हा निराश्रयः हा शब्द त्याच धरतीचा आहे. सहाव्या अध्यायाची सुरुवात अनाश्रितः कर्मफलम कार्यम कर्म करोति यः ससन्यासी च योगी च न निरग्निहि न चाक्रियः अशी झालेली आहे. कर्मफळाच्या ठिकाणी ज्यांनी आश्रय सोडून दिलेला आहे आणि जो कर्म करतो तोच संन्यासी तोच योगी असं तिथं अभिप्राय दिलेला आहे. निराश्रयः आणि सर्वारंभ परित्यागी हे देखील एकमेकांशी जुळणारे असे अर्थ आहेत. आरंभीच सर्व कर्मांच्या आरंभी किंवा सर्व उद्योगांच्या आरंभीच ज्यांनी त्या उद्योगाचा त्याच्यापासून मिळणाऱ्या फळाचा त्याग केलेला आहे. कर्माच्या आरंभीच ज्यांनी त्याग केलेला आहे त्यांनी जर कर्म केलं तर त्याला काही फरक पडत नाही. नैव किंचित करोति सहा ही देखील एक भूमिका आहे आणि ही भूमिका नित्य तृप्तः आणि निराश्रयः ही विवेकाची भूमिका आहे. तुम्हाला तशा प्रकारचा विवेकच करावा लागेल की मी नेहमीच तृप्त आहे मी नित्य तृप्तः कोणाच्याही आश्रयाखेरीज मी आहे. संसाराचा आश्रय मुलाबाळांचा आश्रय मुलाबाळांना आई वडिलांचा आश्रय या सगळ्या आश्रयांना मर्यादा आहे. एवढंच नव्हे तर देहाचा आश्रय यालाही फार मर्यादा आहे. कधीही पडेल हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी तव हे सरे. काळरूपी आनळाच्या अग्नीच्या मुखामध्ये जशी लोण्याची उंडी टाकावी, टाकता टाकताच नाहीशी होते, वितळून जाते. माशीला पंख फडफडायला जेवढा वेळ लागत नाही तेवढ्या वेळात हा देह जातो. म्हणून मी देहाचा देखील आश्रय करत नाही. देह माझ्या आश्रयाला आहे, पण मी मात्र कोणाचाच आश्रयी नाही. अशा विवेकाच्या भूमिकेवर जो राहतो आणि त्या विवेकानी जो आपल्या कर्मांकडे पाहतो, आपल्या जीवनाकडे पाहतो, कर्मफळांकडे पाहतो, कर्मण्यभि प्रवृत्त अपि, तो कर्मामध्ये अत्यंत प्रवृत्त झालेला असतानाही नैव किंचित करोति सहा, तो काहीही करत नाही. कोणतीच कर्म त्यांनी जणू केलीच नाहीत. हे कर्मणी अकर्म ही काय स्थिती आहे याचाच खुलासा सगळा. भगवंतांनी उच्चारलेला अजून एक महत्वाचा, कुर्वन्नाप्नोति किल विषम, तो करतो पण दोषाला मात्र प्राप्त होत नाही. केलं की दोष लागतो हा आपला अनुभव आहे. याच कारण आपण जेव्हा करतो तेव्हा आपलं सगळं मन त्याच्यात ओतलेलं असत. वस्तुत निसंग असे आपण, आत्मरूप असे आपण असतानाही जेव्हा आपण करतो तेव्हा अबोधाच्या योगाने कर्म करतो. आपल्याला बोध नसतो. बोध नसल्यामुळं आपण करतो अशी आपली भावना असते. देह मन बुद्धी कर्म करते. काल कोणी सांगितलं ना की एक फकीर म्हणाला की मी त्याला भूक लागली की जेवायला देतो, त्याला झोप आली की मी त्याच्याकरता बिछाना अंथरतो. त्याला म्हणजे कोणाला? त्याला म्हणजे देहाला. तहान लागली की मी त्याला पाणी देतो. मी नेहमीच देहापेक्षा वेगळा आहे. त्याला भूक लागली की मी त्याला खायला देतो. त्याला झोप आलेली आहे पण मला कधी झोप नसते, मला कधी भूक नसते, मला कधी तहान नसते. मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे पण या सगळ्या गोष्टी त्याला झाल्या की मी त्याला पुरवतो. असा जो मनुष्य आहे, अशा बोधानी वागणारा जो मनुष्य आहे, तर तो त्याचे जे सगळे गुणदोष आहेत ते आपल्यावर घेत नाही. त्याला माहिती आहे की तो वेगळा आणि मी वेगळा, म्हणून त्यांनी काही केलं तरी हा दोषात सापडत नाही, हा पाप भावनेमध्ये सापडत नाही. कुर्वन न आपनोति किल विषम. याच्यासाठी भगवंत असं म्हणतात की निराशी ही आशारहित असं जीवन ज्याचं आहे, ज्याचं आशारहित जीवन आहे, तो कुर्वन न आपनोति किल विषम, तो करून देखील पापामध्ये किंवा दोषामध्ये सापडत नाही. वरकरणी हे निराशी ही म्हणजे फलाशारहित अथवा आशारहित असलेलं जीवन आणि त्यत्वा कर्म फलासंगम हे वरच्या श्लोकामध्ये असलेले समानार्थीच आहेत शब्द. त्यत्वा कर्म फलासंगम, ज्यांनी कर्मफळाच्या संघाचा त्याग केलेला आहे, आणि निराशी ही म्हणजे फलाशा विरहित जो कर्म करतो. फलाशा विरहित कर्म करतो म्हणजे आता त्याला फलाशाच नसते. फलाशेच्या संघाचा त्याग म्हणजे थोडासा संघ आहे आणि मग त्याग केला असा अर्थ. एक प्रकारे दोहन करून काढता येईल. पण निराशीही हा शब्द अजून महत्वाचा. याच्यामध्ये त्याला फलाशाच नाही असं सुचवलेलं आहे. असं फलाशा नसलेलं जीवन मिळवायचं कसं हे त्या श्लोकाच्या पुढच्या पदांमध्ये सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की यत चित्त आत्मा, ज्यांनी आपलं चित्त यत म्हणजे आवरून धरलेलं आहे, यत म्हणजे आवरून धरणे, ज्यांनी आवरून धरलेलं आहे त्याला यती किंवा संन्यासी असं म्हणतात. इंद्रियांना आवरून धरणारा, इथं चित्ताला ज्यांनी आवरून धरलेलं आहे, म्हणून भगवंतांनी इथं एक प्रकारे ध्यानाचा यत चित्तात्मा या शब्दांनी ध्यानाच्या भूमिकेला स्पर्श केलेला आहे. चित्तात्मा म्हणजे आपलं चित्त, आत्मा हा शब्द आपल्याला उद्देशून असतो, त्यामुळे मनाला आत्मा, देहाला आत्मा असं म्हणण्याचा प्रघात आहेच. आत्मा म्हणजे मी. तुम्ही ज्याला मी असं समजता तो देह असेल तर देहात्मा, तसंच चित्तात्मा. शुद्ध पारमार्थिक परिभाषेमध्ये आत्मा म्हणजे अव्यय, अज, निसंग, जन्म मरण रहित. निराशी ही यत चित्तात्मा, ज्यांनी आपलं चित्त आवरून धरलेलं आहे. असा चित्त आवरून धरलेलं आहे म्हणजे ज्याच्या चित्ताचं चलन होत नाही असा. चित्त म्हणजे ज्याच्यात सतत चिंतन चालू आहे तेच चित्त. मन म्हणजे देखील ज्याच्या ठिकाणी एक इन्सेसंट फ्लो आहे विचारांचा, त्यालाच मन असं म्हटलं जातं. मन आवरणं हा शब्द तसा वर करणे खूप विरोधाभासी आहे. मन आवरलं जात नाही, त्याच्याऐवजी मन नाहीस होऊ शकतं, मनरहितता येऊ शकते, आणि त्या दरम्यानच्या काळात मग थोडे विचार कमी इत्यादी. चित्त आवरण म्हणजे चित्त अचित्त होणं, चित्तरहितता प्राप्त होणं. जर फलाशाच नसणं असं करायचं असेल तर ज्या चित्तामध्ये फलाशा संभवते ते चित्तच नाहीस होणं. यत चित्तात्मा ध्यानाचा विधी आतापर्यंत भगवद्गीतेत कुठेही आलेला नाही. याच्या पुढेही अजून दोन अध्याय यायची शक्यता नाही. हा चौथा आहे. पाचव्या अध्यायाच्या अखेरीला ध्यानाची प्रक्रियाच भगवंतांनी सांगितली, आणि सहाव्या अध्यायामध्ये तरीही अर्जुन विशेष विचारत नाही हे लक्षात घेऊन आपणहून ती सांगून टाकली. भगवंतांनी सांगितलेली भगवद्गीतेतली सर्वात पहिली साधना ही ध्यानाची साधना आहे, त्याचा उल्लेख इथं केलेला आहे. हे चित्त आवरण म्हणजे चित्तामध्ये काहीच नसणं, चित्ताने कोणती कृतीच न करणं. मी अशी एक गोष्ट वाचली ती की एक सम्राट आपल्या राज्याच्या कक्षेमध्ये येणाऱ्या एका आश्रमामध्ये, साधूच्या आश्रमामध्ये गेला. आणि त्यांनी साधूला असं सांगितलं की तुमच्या आश्रमामध्ये जे जे काही केलं जातं ते सगळं पाहण्याची माझी इच्छा आहे. साधूंनी फिरून त्याला सगळ्या जागा दाखवल्या, तुम्ही जे जे काही करता ते सगळं मला दाखवा. इथं अन्न शिजवलं जातं, इथं जेवण केलं जातं, वाढलं जातं, हे क्रीडांगण आहे, इथं खेळ खेळला जातो, ही पाठशाळा आहे, इथं विद्यार्थ्यांची राहायची सोय आहे, तिथं राहतात, या ठिकाणी कपडे धुतले जातात, सगळ्या जागा दाखवून झाल्यानंतर राजा परत परत विचारत होता की तुम्ही जे जे करता ते सगळं दाखवतोयस ना, तर तो म्हणाला की हो सगळं तुम्हाला दाखवलं जात आहे. सगळ्या जागा दाखवल्या गेल्यानंतर राजा परत जायला निघाला आणि घोड्यावर बसला आणि म्हणाला की मला असं वाटतं की एक जागा तुमची दाखवायची राहिली, तुम्ही जिथं ध्यान करता ते दाखवलं नाही. तर तो म्हणाला की त्या ठिकाणी आम्ही काहीच करत नाही, त्यामुळे ती जागा दाखवली नाही. आम्ही जे जे करतो ते सगळं तुम्हाला दाखवलं, पण त्या ठिकाणी काहीच करत नाही. त्या ठिकाणी चित्त देखील अचित्त होतं, त्या ठिकाणी मन देखील शून्य होतं. म्हणून मुळातूनच फलाशा काढून टाकणं म्हणजे चित्त अचित्त करणं, त्याची प्रक्रिया पुढे येईल. याच अध्यायात ध्यानाची एक प्रक्रिया येऊन गेलेली आहे पुढं विकर्मांचं वर्णन करताना. पण ती तशी समजण्यासारखी, पटकन समजण्यासारखी नाही. अजून एक भगवंतांनी गोष्ट सांगितली, ती म्हणजे त्यक्तः सर्व परिग्रहः, सर्व परिग्रहाचा ज्यांनी त्याग केला, म्हणजे ज्यांनी चित्त थांबवलं, चित्ताचा त्याग केला आणि परिग्रहाचा ज्यांनी त्याग केला. सर्वसाधारण असं राहतं की संसारी मनुष्य रोज ध्यानाला बसतो तेव्हा तो चित्ताचा त्यागच करत असतो आणि त्याला आपण परमार्थी आहोत अशी भावनाही निर्माण झालेली असते, पण त्याच्या चित्तातला परिग्रह गेलेला नसतो. त्याच्या चित्तातला परिग्रह त्याच्या ठिकाणी ठासून भरलेला असतो आणि त्याची नकळत भावना असते त्याच्या ठिकाणी, चांगलीच असते. त्याला माहीत असतं आपल्यापाशी काय काय आहे आणि फक्त चित्त ध्यानामध्ये नाहीसं करणं याची खटाटोप तो करत असतो. पण कुर्वन न आपनोती किल्बिषम, करून देखील पापाला किंवा दोषाला प्राप्त न होणं, याच्यासाठी केवळ चित्त नाहीस होणं हे पुरेसं नाही. आपलं म्हणून जे आहे तर त्याचा मनतः त्याग ही गरजेची गोष्ट आहे. चित्त क्षणिक नाहीस झाल्यामुळं किंवा काही क्षण नाहीस झाल्यामुळं परिग्रह जात नाही, ही अडचण आहे. जसं झोपेमध्ये सगळंच जातं, तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात निघून जातं, आठवण नसते. तुमचा बँक बॅलन्स नाही, तुमच्या शेजारी तुमचा पती झोपलेला आहे, पत्नी झोपलेली आहे, मुलं झोपलेली आहेत, तुम्हाला स्वतःचाच पत्ता नसतो, त्यामुळे सगळंच नाहीस होतं. पण तुम्ही अपरिग्रही झालेले नसता. सगळं अशा प्रकारे संपून झोपेमध्ये म्हणजे अज्ञानामध्ये, तसं चित्ताचा ध्यानामध्ये त्याग झाला म्हणून तुमचा परिग्रह नाहीसा झालेला नसतो, तो अजून खोलवर असतो कुठेतरी. तो विवेकानेच सोडावा लागतो. ते पंत महाराजांचा अभंग आहे ना, नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी, नाही कुणाचा मी माझे न कोणी, नाही मोहमनी आम्ही, मी कुणाचाही नाही आणि माझे कोणीही नाहीत. प्रत्यक्षत तुमचा पती आहे, तुमची पत्नी आहे, तुमची मुलं आहेत, तुमचा संसार आहे, तुमचं घर आहे, तुमची गाडी आहे, तुमचा बँक बॅलन्स आहे, पण तरी देखील मी हा नित्य तृप्त निराश्रय चित्ताचा त्याग केलेला, परिग्रहाचा देखील त्याग केलेला असं चिंतन वारंवार हवंच. तसं चिंतन नसेल, तशा प्रकारची भूमिका नसेल, तर तुम्ही खऱ्या अर्थाने निराशीही असं होऊ शकत नाही, फलाचा त्याग केलेले असे होऊ शकत नाही. परिग्रहाचा त्याग करणं ही फार कठीण गोष्ट आहे. सर्व परिग्रह म्हणजे सर्व परिग्रहाचा त्याग करणं. या सर्व परिग्रहामध्ये आपण देह आहोत असं समजून आता जो उल्लेख केला पती पत्नी मुलं, पण देहाच्याच परिग्रहाचा ज्याने त्याग केला. सर्व परिग्रह म्हणजे देहापासूनच सुरुवात, देह मन बुद्धीपासूनच सुरुवात. त्याचा परिग्रह मला नाही, भागवतामध्ये एक कथा आहे की यमदूतांनी चुकून एका राजाचा मुलगा, चुकून म्हणजे समन्स निघालेलं होतं, त्याच्याऐवजी दुसराच कोणीतरी जसा न्यावा तसं, त्याचा मृत्यू झाला. राजाने जाणून घेतलं ऋषींकडून की आपल्या मुलाचा मृत्यू काळ नसताना देखील मुलाचा मृत्यू झाला, आणि त्यांनी यमाला असं सांगितलं की चूक घडलेली आहे, चूक घडलेली होती, ज्याला न्यायचा त्याच्यापेक्षा दुसराच मनुष्य नेलेला होता, जो अजून धड तरुणही झालेला नाही त्याला घेऊन गेला. यमधर्माने जो निवर्तलेला होता त्याला विचारलं, तो मुक्त होता, स्वच्छंदी होता, आनंदी होता, देहापासून सुटलेला होता. त्याला जेव्हा दाखवलं की बघ तुझे आई वडील कसे शोक करतायत, तुला परत जायचं असेल तर चुकूनच आणला गेलेला आहे, तू परत जाऊ शकतोस, तो म्हणाला की मला माझ्या स्मृती माझे मध्ये माझे किती आई वडील शोक करताना मी पाहिलेले आहेत आतापर्यंत. मी आता मुक्त झालेलो आहे, मी आता सुखलेलो आहे. जायचं असेल तर कोणत्या आई वडिलांकडे जावं काही कळत नाहीये, कारण अपमृत्यू त्याचे दोन चार झालेले होते आणि ते सगळे हयात होते आई वडील, सगळे शोकाकुल होते. म्हणजे आपल्या इथले डिजिटल फोटो सगळ्यांनी उत्तम त्या मुलाचे लावलेले होते आपापल्या घरात त्या पुराण काळातले, तेव्हाही जी दुकानं असतील तिथं काढून घेतलेले. समजा कोणाकडे जाऊ, सगळेच तीन चार आई वडील शोक करताना दिसतायत, तर नाही म्हणे आता तू आलास तर ते आई वडील, ही भ्रमाची गोष्ट वाटते म्हणाला मला, मी परत जायला तयार नाही. परिग्रहाचा त्याग करणं म्हणजे देहाच्या परिग्रहाचा त्याग करणं. मग सर्व संघाचा परित्याग त्याच्या पाठोपाठ आला, पण हे सगळे परिग्रहाचे त्याग हे चिंतनाने मिळवावे लागतात, याचं वारंवार चिंतन करावं लागतं. खूप चिंतन करू तरी देखील खोल दडलेले असतात, पण निदान सुरुवात तर करू. विवेकानंदांच्या जीवनामध्ये एक अशी गोष्ट झाली, विवेकानंद अमेरिकेमध्ये खूप प्रसिद्ध झाले, भारतात आले, त्यांचे ठिकठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केले गेले, तेव्हा जयपूरच्या राजांनी विवेकानंदांचा सत्कार करण्याचं योजलं आणि विवेकानंद त्या दरबारामध्ये सत्कार घेण्यासाठी म्हणून विशेष आमंत्रित केले गेले. विवेकानंद तिथे गेले, तिथल्या एकूण पद्धतीप्रमाणे कोणत्याही समारंभात, म्हणजे लग्न समारंभापासून सर्व समारंभात एक नायकीण येऊन तिचा नाच आणि गाणं ही राजदरबाराची पद्धत आहे तिकडं. तशा प्रकारे एक अतिशय प्रसिद्ध अशी नायकीण भली मोठी बिदागी देऊन बोलवली गेलेली होती. राजाला काय पडलेलं असतं, संन्यासाचा सत्कार करायचा आहे, पण राजदरबाराच्या रीतिरिवाजाप्रमाणे सगळं झालं पाहिजे, सगळे दरबारी त्या तऱ्हेने खुशी झाले पाहिजेत. साहजिक तिचा नाच आणि गाणं तिथं ठेवलेलं होतं. दरबाराच्या बाजूला असलेल्या महालामध्ये विवेकानंदांची उतरायची सोय केलेली होती आणि त्यांनी जेव्हा कार्यक्रम काय आहे म्हणून विचारलं आणि त्यांना सांगितलं गेलं तेव्हा विवेकानंदांच्या समोर धर्मसंकट उभं राहिलं की सगळीकडे सत्कार होत आहेत, पेपरमध्ये बातम्या येत आहेत आणि या सत्काराच्या वेळेला एका नायकिणीचं गाणं झालं सत्काराच्या प्रारंभी, तर आपल्या प्रतिमेचं काय होईल. हे नायकिणीचं गाणं ऐकायला जाऊन बसले असं होईल आणि एकूण त्यांना ते रुचेना. विवेकानंद गेले नाहीत असं सांगण्यात आलं की ते आता येणार नाहीत. या सुरुवातीच्या राजदरबाराच्या समजा फॉर्मॅलिटीज पार पडल्या की मग ते येतील. आणि सूर यायला लागले कानावर, प्रभू मेरे अवगुण चितन धरो, एक लोखंडाचा तुकडा तो कुठे गटारीत पडलेला असतो आणि एखाद्या शस्त्राकरता वापरला जातो, दुसरा, तिसरा अजून महत्वाच्या अशा देवाच्या कामाकरता म्हणून वापरला जातो, पण त्या तुकड्याचा काय दोष. विवेकानंदांनी असं लिहून ठेवले की इतकं आर्त स्वरात गायलेलं ते गाणं ऐकताना माझे प्राण थरथरले. मी संन्यासी आणि म्हणून अशा स्त्रीचं गाणं ऐकायला नको अशी माझी भावना होती, पण या भावनेमुळेही मी काही परिग्रहीच होतो असं मला वाटायला लागलं. ते गाणं चालू असतानाच विवेकानंद दरबारात जाऊन आपल्या आसनावर जाऊन बसले आणि त्यांनी असं म्हटलं की त्या वेळेला मला खरं मोकळं झाल्यासारखं वाटलं. आपल्याला एक प्रकारे खरा संन्यास किंवा परिग्रहाचा त्याग या नायकिणीने शिकवला अशी माझी भावना झाली. फलाशाच नसणं म्हणजे चित्ताचं अचित्त होणं, चित्तरहितता प्राप्त होणं, ध्यानानी प्राप्त होणं. ज्या चित्तामध्ये फलाशा असते ते चित्तच नाहीस झाल्यामुळं आणि असं वारंवार नाहीस होत गेल्यामुळं, तसंच परिग्रहाचाही त्याग झाल्यामुळं. शारीरम केवलम कर्म कुर्वन न आपनोती किल्बिषम, मग मात्र सर्व जी कर्म होतात ती शारीर कर्म होतात असं तो समजतो. पाचव्या अध्यायात ही या अशा समानार्थी एक श्लोक आलेला आहे. जी शारीर कर्म केवळ शरीरानी, केवळ मनानी, केवळ इंद्रियांनी केलेली कर्म, याच्यामध्ये मी कुठं नसतो. शरीराची कर्म शरीर करत आहे, मनाची कर्म मन करत आहे, बुद्धीची कर्म बुद्धी करते आहे. त्याच्या ठिकाणी असणाऱ्या आस्थेनी आणि अबोधानी जो जीव त्याच्यामध्ये गुंतून पडत होता तो त्यांनी यतचित्तात्मा आणि त्यक्ता हा सर्व परिग्रह हा निराशी ही एकूणच फलाशा काढून टाकणं या युक्तीमुळं त्याच्यामध्ये गुंतून पडणारा जीव हा बोधाला प्राप्त झाला त्यामुळं मग त्याची सगळी कर्म शारीरम केवलम कर्म अशी झाली. शरीराने केवळ कर्म होत आहेत आणि शरीर म्हणजे देह कर्म करतच राहणार पण त्याच्या कोणत्याही दोषाला कुर्वन न आपनोती किल्बिषम त्याचा कोणताही दोष पाप पुण्यादी असा त्याला लागत नाही. मी करतो असा अहम भाव न ठेवता मी म्हणजे देह आणि देह म्हणजे मी कर्म करतो असा अहम भाव न ठेवता होणारं कर्म केवळ शारीर आहे असं जो समजतो मी गोष्ट वाचली ती की हेलिगन नावाचा एक पाश्चात्य मनुष्य धनुर्विद्या शिकण्यासाठी म्हणून जपानमध्ये एका गुरूंकडे जाऊन राहिला आणि अल्पावधीत तो प्रवीणही झाला. त्याने खूप प्रगती केली आणि नंतर असं त्याच्या लक्षात आलं की जी अवघड म्हणून लक्ष आहेत ती सगळी लक्ष आपण लिलया भेटतो तरी देखील गुरु असं म्हणत असे की याच्यामध्ये तू नसला पाहिजेस याच्यामध्ये हेलिगन नसला पाहिजे माझं लक्ष तू लक्षवेध कसा अचूक करतोस याच्याकडे नाही याच्यात तू नसला पाहिजेस याच्यात हेलिगन मला दिसतोय अजून नाही अजून शिकण्याची आवश्यकता आहे. तसाच तो काही काळ 2-4 वर्ष तसाच राहिला पण गुरूंचं काही पालूपत सुटेना की अजून नाही अजून याच्यात तू दिसतोयस तो नसला पाहिजेस. तसं पाश्चात्य मनाला तू नसला पाहिजेस तू दिसतोयस तू नसला पाहिजेस ही भाषा ही समजणं अवघड. हेलिगनला असं वाटायला लागलं की हा मनुष्य एकतर मान्य करत नाहीये की मीही तितकाच उत्तम धनुर्धर झालेलो आहे किंवा याला माझ्याबद्दल असूय आहे किंवा एकूण वेडपटपणा आहे. जाऊ दे आपल्या तऱ्हेने आपण शिकलेले आहोत म्हणून त्याने आदल्या दिवशी सांगितलं की आता उद्या मी हा आश्रम सोडायचं ठरवलंय उद्या मी माझ्या घरी निघून जाईन. तर गुरु म्हणत होते की मला वाटतच होत की आज ना उद्या तू तुझ्या घरी निघून जाणार तुला जमत नसेल तर तू गेलेला चांगला. त्याला कळेनार रात्रभर झोप देखील त्याला नीट लागली नाही की उद्या ज्यांनी आपल्याला इतकी उत्तम धनुर्विद्या शिकवली त्याचा त्यांना शेवटचा प्रणाम करायचा आणि आपल्या गावी निघून जायचा. दुसऱ्या दिवशी हेलिगन जेव्हा ते गुरु दुसऱ्या कितीतरी विद्यार्थ्यांना धनुर्विद्या शिकवत होते तिथं बाजूला बाकावर जाऊन बसला की हे थोडे रिकामे झाले की यांना नमस्कार करायचा आभार मानायचे थँक्यू म्हणायचं आणि जायचं. आता शिकण्याचा कोणता तणाव नव्हता आता काही जमवण्याचा तणाव नव्हता त्यामुळे मोकळ्या मनाने हेलिगन बसलेला होता आणि हेलिगनला असं लक्षात आलं की आपले गुरु शिकवताना खरंच त्या शिकवण्यामध्ये नाहीत. शिकवण्याची क्रिया अतिशय अलिप्त राहून गुरु करतायत असं हेलिगनला अचानक दिसायला लागलं. ते त्यांचं विद्यार्थ्यांशी बोलणं समजावून सांगणं प्रसंगी धनुष्य उचलणं बाण सोडणं बाण सोडल्यानंतर लक्षवेध झालाय की नाही हे देखील ते पाहत नसत. पण ते त्यांच्या कोणत्या कृतीत नाहीत असं त्याला वाटायला लागलं. ते अगदीच अलिप्तपणाने सगळं करतायत. आणि हेलिगनला असं वाटलं की हेच तर त्यांना म्हणायचं नसेल की याच्यात हेलिगन दिसतोय तो नसला पाहिजे. आणि ती भावना इतकी प्रबळ झाली की हेलिगन उठला की जणू हेलिगन उठलाच नव्हता. त्यांनी बाजूला उभे असलेल्या अनेक धनुष्यातलं एक धनुष्य घेतलं की जणू त्यांनी धनुष्य घेतलेलंच नव्हतं. त्यांनी बाण जोडला, लक्षवेध केला, पण जणू त्यांनी केलेलाच नव्हता इतका बाजूला. आणि अचानक गुरुंनी त्याची ही कृती पाहिली आणि त्याला आलिंगन दिलं आणि म्हणाले की जमलं, आता याच्यात हेलिगन नव्हता. हे केवळ शारीर कर्म झालं आणि कर्म करणारा मात्र पूर्ण वेगळा होता. अशी जेव्हा कर्म होतील तेव्हा फलाशा खरी टाकली जाते. हे ध्यानाने जमतं. हे मी देह हा परिग्रह, पहिला परिग्रह आणि त्याला लागलेले सगळे परिग्रह जेव्हा खऱ्या खुऱ्या चिंतनाने प्रामाणिकपणाने काढून टाकण्याचा प्रयत्न होतो, यामुळेच ध्यान परिपक्व होतं, यामुळेच अनुभूती परिपक्व होते. मग केवळ शारीर कर्म असं कर्मांचं स्वरूप राहतं आणि मग कुर्वन करून देखील न आपनोती किल्बिषम, त्याला किल्बिष दोष कर्मांचे कोणतेच लागत नाहीत. यदृच्छा लाभ संतुष्ट. पुढच्या वेळेस बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कवीवर परात पर गुरु देव. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि 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 स्वामी जी नारायण. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ सब संतन की जय. रघुवीर.